डिअर पेरेंट्स, युनिट संपत आलं आहे, वेळ पटकन गेला आहे आणि मुलं आता प्रॅक्टिस टेस्ट्स अटेम्प्ट करायला सुरू करतील, ज्यांनी त्यांना युनिट टेस्टचं प्रिपरेशन होईल. डेट्स तुम्हाला सर्क्युलरमध्ये दिलेले आहेत, कॅलेंडरवर सुद्धा आहेत, आणि प्रॅक्टिस टेस्टचं शेड्यूल आणि पोर्शन सर्क्युलर्स हे सगळे तुम्हाला अनाउन्समेंट्सच्या क्लासरूमवर दिसतील, गुगल क्लासरूममध्ये. युनिट टेस्ट रेग्युलर स्कूल आजमध्ये होणार आहे आणि त्याचं शेड्यूल पण ईमेलमध्ये दिलेलं आहे. ईमेलमधली सगळी शेड्यूल्स नीट बघा. रिटन एक्झाम म्हणजे जे कागदावर पेन किंवा पेन्सिलनी वर्गामध्ये टीचर सुपरविजनखाली टाईम लिमिटमध्ये पेपर सोडवतात ते. मुलांना परीक्षेच्या आधी थोडा स्टडी टाईम दिला जातो, सो त्यावेळेला मुलांना एनकरेज केलं जातं की त्यांना जर त्यांच्या फाईल जाण्याच्या असतील त्या दिवशी तर ते आणू शकतात एक्झामच्या आधी एकदा रिवाईज करायला, आणि एक्झामच्या वेळेला त्यांना त्यांची बॅग बाजूला ठेवायला लागते. सो फक्त परीक्षेच्या दिवशी त्यांना फाईल एवढी बॅग आणायला अलाउड आहे मुलांना. एक्झाम पेपर हा ह्यांचा लाँग आहे, मुळे त्यांचा स्नॅक ब्रेक अगदी आल्या आल्याच सकाळी होणार आहे, तर कदाचित घरी जाईपर्यंत परत भूक लागू शकते. सो एक छोटासा सेकंड स्नॅक टिफिन आणला एक्झाम्सच्या दिवशी आणि प्रॅक्टिस टेस्टच्या दिवशी, तर शाळा संपल्यावर त्यांना लगेच थोडासा खाऊ शकतात भूक लागली तर. आता काही गोष्टींची काळजी घ्या की जर मूल आजारी असेल तर इट इज ओके एक्झाम मिस झाली तर. अशा सिच्युएशनमध्ये मुलांना शाळेत पाठवू नका, एक्झाम्स महत्त्वाच्या आहेत पण मुलांच्या तब्येतीपेक्षा नाही. सिर सलामत तो पगडी 50. परीक्षा होतच असतात, युनिट 1 नंतर युनिट 2 आहे, युनिट 3 आहे. सो एखादी आजारपणामुळे स्किप झाली तर मुलांना काही प्रॉब्लेम नाही, पुढची आहेच परत येणारी एक्झाम. सो प्लीज हे सगळं लक्षात ठेवून आजारी मुलांना शाळेत आणू नका आणि ऑफिस स्टाफशी आर्ग्यू करू नका, आपण आजारी मुलांना नाही घेणार आहे एक्झाम लिहायला. सो ऑल द बेस्ट सगळ्या मुलांना.